नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. पूरग्रस्तांना भरीव मदतीसाठी केंद्र शासन सकारात्मक, मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधानांना निवेदन सादर. लोकप्रतिनिधींच्या दौऱ्यांमुळे पंचनाम्यांना विलंब, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचं मत. देशभरात उभारलेल्या बीएसएनएल 4G यंत्रणेचं उद्या पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. राज्यातल्या 5 रतन टाटा स्किल सेंटरपैकी 1 केंद्र छत्रपती संभाजीनगर इथं उभारणार. आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाला उद्या प्रारंभ. राज्यातल्या पूरग्रस्तांना भरीव मदत देण्यासाठी केंद्र शासन सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. ते आज नवी दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर वार्ताहरांशी बोलत होते. राज्यातली पूरस्थिती आणि त्यातून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची पंतप्रधानांना माहिती देऊन भरीव मदतीसाठी एक निवेदन सादर केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
माननीय प्रधानमंत्री महोदयांना एक निवेदन मी दिलेलं आहे. माझ्या वतीनं आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सहीने हे निवेदन आम्ही त्यांना दिलेलं आहे. आणि त्यांना एकूण महाराष्ट्रातल्या पूर परिस्थितीची सगळी कल्पना मी दिली, कशा पद्धतीचं नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात सांगितलं. आणि त्यांना ही विनंती केली की आम्हाला एनडीआरएफच्या माध्यमातून भरीव मदत करा आणि जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी मदत आपण करावी. त्यांनी देखील त्याला सकारात्मकता दाखवलेली आहे.
राज्यातील संरक्षण कॉरिडॉर, गडचिरोलीतील पोलाद उत्पादनासाठी सवलती, दहिसर इथल्या भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या जागेचं हस्तांतरण, तसंच ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या दृष्टीनं राज्य सरकार करत असलेले उपाय इत्यादींबाबत पंतप्रधानांशी सविस्तर चर्चा झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्यात मंत्री तसंच लोकप्रतिनिधींच्या दौऱ्यांमुळे विलंब होत असल्याचं मत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. अशा दौऱ्यांमुळे नुकसानाचे पंचनामे तसंच आपत्ती निवारणाच्या कामांऐवजी सरकारी यंत्रणेचं लक्ष राजशिष्टाचार पूर्ण करण्याकडे अधिक असतं, त्यामुळे पंचनामे करण्यास विलंब होऊन मदतकार्य ठप्प होण्याचा धोका संभवतो, असं पवार यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे. किल्लारी भूकंपासह इतर आपत्तीच्या वेळी आपण असे दौरे थांबवल्याची आठवण पवार यांनी करून दिली आहे. हिंगोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी काँग्रेस पक्षानं केली आहे. खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह काँग्रेसच्या समितीनं आज जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केल्यावर ही मागणी केली. आमदार प्रज्ञा सातव यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या अनेक भागात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भेट देऊन अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानाची पाहणी केली. आमदार विलास भुमरे यावेळी उपस्थित होते. सर्व पंचनामे त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यंत्रणेला दिले. जालना जिल्ह्यातही नुकसानग्रस्त भागाची सामंत यांनी पाहणी केली. लातूर जिल्ह्यातल्या पुरामुळे खरडून गेलेल्या जमिनींचे अचूक पंचनामे करण्यासाठी त्या क्षेत्राला प्रत्यक्ष भेट देण्याचे निर्देश महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले आहेत. ते आज लातूर इथं शासकीय विश्रामगृहात झालेल्या आढावा बैठकीत बोलत होते. वीज पुरवठा यंत्रणेचं तातडीनं सर्वेक्षण करून मिशन मोडवर दुरुस्तीची सूचना कदम यांनी केली. धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्त परंडा तालुक्यातील अनेक गावांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवा भारतीच्या वतीनं अन्न तसंच वैद्यकीय सेवा पुरवण्यात येत आहेत. पूरग्रस्तांना या टप्प्यात किराणा आणि औषधांचं संच देण्यात आले. पुढच्या टप्प्यात आपत्तीग्रस्त कुटुंबांना जीवनोपयोगी वस्तू तसंच कपडे वाटप करण्यात येणार आहेत. दिवाळीनिमित्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना 2000 रुपये भाऊबीज भेट देण्यात येणार आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज ही माहिती दिली. यासाठी 40,61,00,000 रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. देशभरात सुमारे 98,000 ठिकाणी बीएसएनएल 4G यंत्रणा उभारत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या त्याचं उद्घाटन करतील. केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज ही माहिती दिली. ही यंत्रणा नंतर 5G मध्ये रुपांतरित केली जाईल असंही त्यांनी सांगितलं. देशात 100% 4G सॅच्युरेशन नेटवर्कचं अनावरण देखील शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. या नेटवर्कच्या माध्यमातून 30,000 गावं जोडली गेली आहेत. सेवा आणि सुशासन या सूत्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार परिवर्तन आणि प्रगती घडवून आणण्यासाठी निरंतर प्रयत्नरत आहे. सेवा पर्व निमित्तच्या विशेष मालिकेच्या आजच्या भागात सरकारनं इंटरनेट क्रांतीच्या माध्यमातून देशात केलेल्या परिवर्तनाविषयी जाणून घेऊया.
ब्रॉडबँडची पोहोच आणि अत्याधुनिक मोबाईल नेटवर्कच्या गतीनं देशात परिवर्तन घडून येत आहे. याच्या गाभ्याची भारत नेट ही योजना आहे. या योजनेतून 2,18,00,000 अधिक ग्रामपंचायतींपर्यंत डिजिटल महामार्गाचं जाळं विणण्यात येत आहे. सुमारे 7,00,000 किलोमीटर ऑप्टिकल फायबर केबलनं जोडलेल्या या डिजिटल लाईफलाईनने अतिशय दुर्गम भागात ई गव्हर्नन्स, शिक्षण आणि लघु उद्योगांसाठी दरवाजे खुले केलेत.
साथियो, भारत के गांवों में इंटरनेट का उपयोग करने वालों की संख्या कभी शहरी लोगों से ज्यादा हो जाएगी ये कुछ साल पहले तक सोचना भी मुश्किल था. गांव की महिलाएं, किसान, गांव के युवा भी इतनी आसानी से इंटरनेट का इस्तेमाल करेंगे इस पर भी बहुत लोग सवाल उठाते थे. लेकिन अब ये सारी स्थितियां बदल चुकी है.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात भारत हा जगातील सर्वात स्वस्त डेटा पुरवठा करणाऱ्या देशांपैकी एक म्हणून उदयास आला आहे. 2014 तुलनेत इंटरनेट डेटाच्या दरात सुमारे 97% घट झाली आहे. 5G कनेक्टिव्हिटी सुरू झालेली आहे, यामुळे आरोग्य सेवा, शेतकऱ्यांना पीक सल्ला आणि दुर्गम भागातील बाजारपेठांमध्येही व्यवहार सुलभ झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखालील सरकार देशातील इंटरनेट क्रांतीतून डिजिटल भारताचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नरत आहे.
राज्यातल्या 5 रतन टाटा स्किल सेंटरपैकी एक केंद्र छत्रपती संभाजीनगर इथं उभारण्यात येणार आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या केंद्राची जागा निश्चित झाल्यावर केंद्राची उभारणी जलद करण्यात येईल असं सामंत यांनी सांगितलं. ते म्हणाले,
आपण 5 जशी रतन टाटा स्किल सेंटर ज्या ज्या ठिकाणी उद्योजक मोठ्या पद्धतीने येत आहेत तिथं करण्याचा निर्णय घेतलाय. त्यातलं एक मोठं कौशल्य विकास केंद्र हे छत्रपती संभाजीनगरला करण्याचा देखील निर्णय घेतलाय. जागेचं फायनलायझेशन झाल्यानंतर हे काम आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू करतोय.
औद्योगिक वसाहतीच्या सांडपाण्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचा सामंत यांनी यावेळी आढावा घेतला. राज्यात शासकीय तंत्रनिकेतन संस्था ITIमध्ये 100+ विषयांवरील रोजगाराभिमुख अल्पकालीन अभ्यासक्रम राबवण्यात येणार आहेत. कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. विशेष अभ्यासक्रमाद्वारे महिला उमेदवारांसाठी रोजगाराच्या संधी वाढवण्यावर भर देण्यात येत असल्याचं लोढा यांनी सांगितलं. लोढा यांनी शहरातल्या तंत्रनिकेतन संस्थांना भेटी देऊन आढावा घेतला. छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा केंद्रीय युवक महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. उद्या सकाळी विद्यापीठातील नाट्यगृहात प्रसिद्ध अभिनेत्री वनिता खरात यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन होईल. 29 तारखेपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवामध्ये बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि जालना जिल्ह्यातून 252 संघांचे 1,000+ कलावंत सहभागी होणार आहेत. तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी देवीची शारदीय नवरात्र महोत्सवातील आज रथ अलंकार महापूजा करण्यात आली. सूर्यनारायणानं त्रिलोक भ्रमणासाठी आपला रथ श्री तुळजाभवानी मातेस दिल्याची आख्यायिका आहे, त्यानुसार ही पूजा बांधली जाते. स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानात धाराशिव जिल्ह्यात आळणी इथं आरोग्य शिबिरात 376 रुग्णांची तपासणी करण्यात आली. येत्या 29 तारखेला येडशी इथं शिबिर होणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन आरोग्य सहाय्यक सुरेश गंगावणे यांनी केलं आहे. जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटपात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी PM मिन्नू यांनी 5 ग्रामसेवकांना निलंबित केलं. घनसावंगी तालुक्यातल्या या सर्वांनी 25 कोटी रुपयांचा घोटाळा केला होता. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा इथल्या एका शेतकऱ्यानं अतिवृष्टीमुळे खराब झालेली केळीची बाग कापून फेकली. शासनानं फळबागांना नुकसान भरपाई देण्याबाबत कारवाई करावी अशी मागणी शेतकरी करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पूरग्रस्तांना भरीव मदतीसाठी केंद्र शासन सकारात्मक, मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधानांना निवेदन सादर. लोकप्रतिनिधींच्या दौऱ्यांमुळे पंचनाम्यांना विलंब, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचं मत. देशभरात उभारलेल्या BSNL 4G यंत्रणेचं उद्या पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. राज्यातल्या 5 रतन टाटा स्किल सेंटरपैकी एक केंद्र छत्रपती संभाजीनगर इथं उभारणार. आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाला उद्या प्रारंभ. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.